पाठ्यपुस्तक पाठ 10 सामाजिक समस्या आणि सामाजिक मूल्ये 4 शासकीय कारभार 1 प्रमोद काकडे सरकारी कार्यालयात त्यांच्या एका कामासाठी येतात. त्यांच्यात आणि तेथील कर्मचाऱ्यांमध्ये घडलेला संवाद ऐकूया.
नमस्कार, मला जोशी साहेबांना भेटायचे आहे. एका अर्जावर त्यांची सही हवी आहे.
जोशी का? ते कदाचित आज आले नसावेत.
का बरं? आज तर बुधवार आहे, त्यांची रजा आहे का?
ते मला नक्की माहीत नाही. तुम्ही असं करा, दुसऱ्या मजल्यावर राणे म्हणून एक साहेब आहेत, त्यांना जाऊन भेटा, बहुधा त्यांना माहीत असेल.
ठीक आहे.
काकडे दुसऱ्या मजल्यावर राणेंकडे जातात.
नमस्कार, आपण राणे साहेब का?
हो, बोला, काय काम आहे?
मला या अर्जावर जोशी साहेबांची सही हवी आहे. खालच्या कदम साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितले.
जोशी साहेब होय, ते चौथ्या मजल्यावर बसतात. तुमचा अर्ज दाखवा बरं जरा.
काकडे अर्ज दाखवतात.
हां, ठीक आहे अर्ज, पण एकंदरीत असं दिसतंय की ह्या अर्जावर जोशी साहेबांची सही होण्याआधी लोबो मॅडमची सही घ्यावी लागेल. त्यांनी अर्ज पाहिला की मग जोशी साहेब सही करतील.
अरे बापरे, म्हणजे आता ह्या मॅडमना आधी भेटावं लागणार. त्या कुठे भेटतील सांगू शकाल का?
लोपो मॅडम आत्ता कदाचित तिसऱ्या मजल्यावर असण्याची शक्यता आहे. तुम्हाला जाऊन पाहावं लागेल.
ठीक आहे, आता काही पर्यायच नाही.
काकडे तिसऱ्या मजल्यावर जातात.
नमस्कार, आपण लोबो मॅडम का?
हो, काही काम होतं का? मी आत्ता खूप घाईत आहे.
हा अर्ज कृपया एकदा पाहता का? यावर तुमची सही लागेल असं मला सांगण्यात आलं आहे.
मला वेळ नाही हो आत्ता, इतर कामं आहेत मला.
अहो, तुम्ही असं कसं म्हणता? मी कधीचा इथे हा अर्ज घेऊन फिरतो आहे. नुसती टोलवाटोलवी चालली आहे तुमची. अशानं तक्रार करावी लागेल मला तुमची.
अहो, लगेच तक्रारीची भाषा कशाला करता? दाखवा बघू तुमचा अर्ज. हां ठीक आहे सर्व, ही घ्या सई. आणि आता जोशी साहेबांकडे जा, ते चौथ्या मजल्यावर असतात. इथून वर जा.
धन्यवाद मॅडम. जोशी साहेब आज आले असतील ना? की रजेवर असतील?
आता ते मी कसं सांगू? आले असतील, पण मी खात्रीनं सांगू शकत नाही.
अशक्यच आहे सगळं.
चौथा मजला.
नमस्कार, आपण जोशी का? मला या अर्जावर ताबडतोब सही द्या बघू. वैतागलो आहे तुमचं कार्यालय फिरून.
काय झालं साहेब? तुम्ही बसा बघू जरा इथे. हे पाणी घ्या. काय काम आहे?
या अर्जावर तुमची सही हवी आहे, पण निव्वळ त्यासाठी सगळीकडे टल्ले खातो आहे सकाळपासून. छे, कसला कारभार हा तुमचा?
तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी खरंच दिलगीर आहे, पण सरकारी कामात थोडी दिरंगाई होतेच याची कल्पना तुम्हाला असेलच. मला अर्ज दाखवता का तुमचा? अर्ज वाचून माफ करा काकडे साहेब, पण ह्या अर्जावर तुम्हाला माझी नाही तर पहिल्या मजल्यावर असणाऱ्या कदम साहेबांची सही लागेल.
अरे देवा, परत पहिला मजला.